नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरच्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. तसंच झेलम नदीवरच्या किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याचा विचारही भारत करत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वक्फ सुधारणा कायदा 2025च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या 15 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना लवकरच सेवानिवृत्त होणार असल्यानं ही सुनावणी भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर होईल. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च 2025 घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. परीक्षेचा एकूण निकाल 91.88% इतका लागला आहे. राजकीय कार्यसंस्कृती सक्षम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असून टेकवारी उपक्रमामुळे राज्यातलं मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल, गतिमान, पारदर्शक आणि जबाबदार होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. टेकवारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी 7:30 खेळाला सुरुवात होईल. मुंबई शेअर बाजारात आज 295 अंकांची वाढ झाली आणि तो 80,797 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 114 अंकांची वाढ नोंदवत 24,461 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.